नमस्कार मित्रांनो, सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत रसिका नूपूर मॅडम. त्या स्वतः फॅशन डिझायनर आणि टेक्स्टाईल डिझायनर आहेत. घुंगरू डिझायनर स्टुडिओच्या त्या ओनर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची ओळख जी आहे त्या 118 मुलांच्या आई आहेत. आता आपण त्यांना विचारू की नक्की 118 मुलांच्या म्हणजे हे नक्की काय भानगड आहे. तुमचं खूप खूप स्वागत.
थँक्यू सो मच.
हे 118 मुलांची आई हे काय आहे नक्की?
माझं NGO आहेत, दोन NGO आहेत. एक आशी फाउंडेशन म्हणून आहे आणि एक वेलफेअर ऑफ ह्युमिनिटी म्हणून आहे. सो आशी फाउंडेशन अंडर माझ्याकडे जवळजवळ 118 आधी होते ज्यावेळेस मी हे चालू केलं त्यावेळेस. आता माझ्याकडे 128 मुलं आहेत आणि यांचा पूर्णपणे सांभाळ मी करत असते. सो नाशिकमधली माझी पहिली ओळख म्हणजे 118 मुलांची आई असं.
अगदी छान. तर आपला जो विषय आहे सायबर सिक्युरिटी, तर सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स आहेत, तर सायबर क्राईमचा रेशो खूप वाढतोय, तर सायबर सिक्युरिटी किंवा लेडीजसाठी जी सायबर सिक्युरिटी याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे?
ॲक्च्युली मला एकच म्हणायचं आहे की आजकालच्या मुलींना त्यांची पर्सनल लाईफ फार इझिली ओपन करतात सोशल मीडियावरती. म्हणजे काही खाल्लं की ते पोस्ट कर, कुठे गेलात की ते पोस्ट कर, या खूप बारीक सारीक गोष्टी आहे. आपण म्हणजे मी तर म्हणेन की ज्या गोष्टी त्यांच्या आईला पण माहिती नसतात त्या अख्ख्या मीडियाला माहिती आहे आजकाल. सो मला असं म्हणायचं आहे की सोशली एवढं समोर येऊ नका. म्हणजे तुम्ही आपण बाकीच्यांना ब्लेम करतो की माझ्यामागे हा आला किंवा ते झालं, अमकं झालं, हे झालं, पण मग तुम्हीसुद्धा कुठेतरी कारणीभूत आहात. कारण की जर तुम्ही तुमची छोटी छोटी इन्फॉर्मेशन जर पब्लिकला दिली नाही तर खूप साऱ्या गोष्टी टळू शकतात. तुम्ही आज कुठे आहात, तुम्ही तुमच्या युनिफॉर्मवरती फोटो काढतात, तुमचा कॉलेजचा ॲड्रेस तुम्ही तिथूनच सांगतात, परत मग तुम्ही खूप साऱ्या गोष्टी एकदम इझिली ओपन करता. तुम्ही खूप म्हणजे मी कपड्यांवरती अगदीच जाणार नाही आहे, पण मला असंच म्हणायचं आहे की महिलांना आणि मुलींना कळलं पाहिजे की कितपत आपण एक्सपोज व्हावं. जेवढं आपण कमी एक्सपोज होऊ, जेवढी कमी माहिती आपण दुसऱ्यांना सांगू, तेवढंच आपण सेफ राहणार आहोत. सो तुम्ही तुमचे सेल्फीज पोस्ट करताना किंवा तुम्ही तुमच्या डिटेल्स देताना सोशली, जे तुम्हाला कळतही नसतं की तुम्ही ते देता आहात. मी म्हणत नाही तुम्ही ते पर्पजली करता, ते ॲक्सिडेंटली होत असतं, बट स्टॉप द्या. म्हणजे ते थांबवाच, कुठेतरी ते थांबलंच पाहिजे आता. कारण की काय झालं आहे, खूप छोट्या छोट्या मुली म्हणा किंवा काहीच कळत नसतं या मुलींना, पण त्यांच्यासोबत इतक्या काही मोठ्या गोष्टी होऊन जातात की त्यांचं पूर्ण फ्युचर त्याच्यामुळे अफेक्ट होऊन जातं.
अगदी बरोबर.
सो हे थांबलं पाहिजे कुठेतरी.
पण आता तुम्ही स्वतः फॅशन डिझायनर आहात, तुमची इंडस्ट्री ही ग्लॅमरची आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंफार एक्सपोजर हे असतंच
असतं.
आणि तुम्हाला जर तुमचं ब्रँड किंवा मग तुमची जी काही ड्रेसेस आहेत ते दाखवायचे असतील तर तुम्हाला सोशल मीडिया हा किती इफेक्टिव्ह आहे?
नाही, इनफॅक्ट मी म्हणेल सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. म्हणजे प्लस पॉईंट तर भरपूर आहेत, मायनस पॉईंट पण आहेत, आपण कसा त्याचा वापर करतो त्याच्यावर आहे. सो आजकाल असं होतं की एखादं बॅनर लावायचं म्हटलं तर मी एकाच ठिकाणी लावू शकते, पण सोशल मीडियाच्या थ्रू जर मला जायचं आहे तर ते मी इझिली पूर्ण जगापर्यंत पोचते. पण जसं तुम्ही म्हणालात की मी फॅशन डिझायनर आहे, माझा ब्रँड आहे, पण फॅशन डिझायनर असो किंवा ब्रँड असो तो कुठेच सांगत नाही की एक्सपोज करा. हां, तुम्ही पूर्ण कपडे घालूनही तेवढेच सुंदर दिसू शकतात. आणि मी फॅशन डिझायनर आहे तर माझे सगळे गार्मेंट जे आहेत एकदम प्रॅक्टिकल असतात, की जे तुम्ही वारंवार कुठेही कुठल्याही फंक्शनला जाऊन घालू शकतात आणि ते मग तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबतही घालू शकतात किंवा काय. सो असं काही नाही की एक्सपोज झालंच पाहिजे तर तुमच्या गोष्टी विकल्या जातील, असं काहीही नाही आहे. इंटरनेटचा वापर तुम्ही खूप पॉझिटिव्हली करू शकतात आणि तो केला पाहिजे. मीही तेच करते आहे, माझे शूट्स होतात, आताही झालं आहे आणि आमचे पोस्टिंग दर महिन्याला चालू असतात. पण असं काही नाही की खूप एक्सपोज झाल्यानंतरच गोष्टी विकल्या जातात.
अगदी बरोबर. सोशल मीडियावरती आकड्यांना खूप महत्त्व असतं, म्हणजे किती फॉलोअर्स आहेत, पोस्टला किती लाईक्स येत आहेत आणि किती फ्रिक्वेंटली आपण पोस्ट करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ पोस्ट करतोय का, तर या आकड्यांना महत्त्व देणं कितपत योग्य आहे?
मूर्खपण आहे, म्हणजे अगदी मूर्खपण आहे. बिकॉज काय होतं, तुम्ही ते पोस्टिंग करण्यापेक्षा किंवा किती फॉलोअर्स आहेत, तुम्ही हे फॉलोअर्स फॉलोअर्स म्हणून म्हणून ना तुम्ही घाण गोळा करताय. कचरा म्हणेल मी त्याला. कोणीही आला त्याला फॉलोअर काही गरज नाही. तुम्ही तुमचं काम, तुमची क्वालिटी प्रॉपर द्या. तुम्ही जर तुमची क्वालिटी चांगली दिली सो तुमच्याकडचा क्लायंट तुमच्याकडून कुठे जाणारच नाही. फॉर एक्झाम्पल, जर मी प्रॉपर क्लायंटला सॅटिस्फाय करण्यासाठी त्याची फिटिंग प्रॉपर दिली माझ्या गार्मेंटची, त्यांना जे हवं ते दिलं, सो मला माझी ॲडव्हर्टाईजमेंट त्यांच्या थ्रूच होऊन जाते अर्धे. कारण की ते त्यांच्या मैत्रिणीकडे जातात, नातेवाईकांकडे जातात, त्यांच्याकडे ते बघितलं जातं, ॲप्रिशिएट केलं जातं आणि ते क्लायंट्स माझ्याकडे येतात. सो उगीचच फॉलोअर्स वाढवायचे म्हणून तुम्ही कोणालाही फॉलो करा किंवा कोणालाही परमिट करा, दिस इज कम्प्लिटली रॉंग. ते म्हणतात ना, थोडासा सर्कल पाहिजे पण त्याला क्वालिटी हवी. कुठलंही कामही आपण टेस्ट करतो की काम करत असताना पण कामाला क्वालिटी हवी, तर ते विकल्या जातात गोष्टी. कचरा गोळा करण्यात काहीच अर्थ नाही. सो फॉलोअर्सला मी आहेत, खूप महत्त्वाची पण आहेत, पण कोण आहेत किती, कारण की आजकाल काय झालं आहे ओंकार, टाईमपास करणारे लोक खूप आहेत, ज्यांना काहीच कामधंदे नाही आहेत, काही नाही आहेत, फोन घेतला की ते सोशल मीडियाचा चुकीचा उपयोग करणारे लोक खूप आहेत. सो अशा लोकांना आपण थांबवू शकतो.
अगदी बरोबर. माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुम्हाला असा सोशल मीडियाचा काही वाईट अनुभव आला आहे का, की तुम्ही ज्या व्यक्तीला ओळखतही नाही अशा व्यक्तीचे तुम्हाला मेसेज येत आहेत, किंवा अगदी नेट चालू असेल तर व्हॉट्सअप कॉल वगैरे येत आहेत किंवा मेसेंजरवरती कॉल येत आहेत, असा काही वाईट अनुभव?
तर म्हणजे टच वूड असा वाईट अनुभव असंच नाही आहे, पण मग आता घुंगरू शिवणार असल्यामुळे घुंगरूचं आमचं पोस्टिंग होत असतात, किंवा माझं पर्सनल पेज असतं, एक सोशल वर्कर पण आहे. सो याच्यामुळे काय असतं, आमचे काही नंबर्स ओपनली आम्हाला टाकावे लागतात की आमचा कॉन्टॅक्ट इझिली झाला पाहिजे. सो होतं ना, बऱ्याच वेळेस होतं की कोणीतरी काहीतरी घाणेरडा मेसेज टाकेल किंवा कोणीतरी बळजबरी हाय, आणि मग नंबर मिळाल्यानंतर मी अमका आहे. पण ते माझ्या हातात पण आहे, मी काय करायला पाहिजे की त्या क्षणी मी त्याला ब्लॉक केल्यानंतर पुढचे जे गोष्टी होणारे असतात ते मी थांबवू शकते इझिली. आणि कॉल जरी आला मला तर तोही कॉल मी ब्लॉक करू शकते, इंस्टावर मी ब्लॉक करू शकते, फेसबुकवरती ब्लॉक करू शकते. स्पेशली मी जे स्वतःला खूप सेफ ठेवण्यामागचं कारण असं आहे की बुवा, मी खूप लोकांना आलं कोणीतरी मला फॉलो करते आणि मी त्याला परमिट केलं हे मी करतच नाही सहसा, कारण की ते नाही केल्यावरती मग ते जे डेंजर झोनमध्येच मी येत नाही. सो अनुभव येतात, पण अजून असं खूप टच होत वाईट अनुभव माझा तरी नाही आहे.
म्हणजे असं सांगण्यासारखं किंवा शेअर करते?
नाही, हां, शेअर करण्यासारखं एक गोष्ट माझ्याकडे आहे, मी नाव नाही घेऊ शकत, घेणारही नाही. रिसेंटली 6-7 महिन्यापूर्वी माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला होता, आणि तिने सांगितलं तिचे हजबंड बाहेर असतात स्वतः, आणि ते लॉंग टर्मसाठी असतात, 6-7 महिन्यांसाठी. सो आता हे नवरा बायकोंचे जे ते गप्पा मारतात किंवा फोटो काढून एकमेकाला शेअर करतात, सो त्याच्यातलाच एखादा फोटो व्हायरल झाला असावा, आणि तिचा मला फोन आला की रसिका, असं असं झालं आहे आणि खालची बॉडी भलतीचीच आहे आणि माझा फेस त्यांनी तिथे हे केलेलं आहे, यूज केला, एडिट केलेलं आहे ते सगळं. सो आता मी काय करू शकते? सो मी तिला त्या गोष्टी पण विचारल्या जरा खोलात जाऊन की बाबा तू ठीक आहे ना, तू नवऱ्याशी बोलते, व्हिडिओ कॉल करते, फोटोज पाठवते, पण ते हे सुद्धा लिमिटेड असावं मला असं वाटतं. ठीक आहे, फोटो चेहऱ्याचा असावा, कारण की काय होतं की बऱ्याच वेळेस इथे पण चुका घडतात, खूप चुका घडतात की ठीक आहे आपण जरी नवऱ्याशी बोलतो तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण सोशल मीडियाचाच वापर करतो आहे. आजकाल काही सेफ नाही, मी म्हणेल व्हॉट्सॲप पण सेफ नाही आहे, काही सेफ नाही आहे. सो तुम्ही कितपत एक्सपोज व्हावं हे तुम्ही ठरवावं आधी. सो तसं तिचं झालं होतं, आणि तिने मला सांगितलं की रसिका असं असं झालेलं आहे आणि मग मी काय करू शकते. सो मी तिला काही गोष्टी सांगितल्या, पण सॅटिस्फाईंग सोल्युशन तिलाही मिळालेलं नाही, जो वापर झाला तो झालाच. आणि माझी एक मॉडेल आहे, तिचंही नाव मी घेणार नाही, तिचं तर असं झालं होतं की तिचा शाळेचा मित्र, त्याने तिचे इंस्टावरून पिक्स घेतले, खूप सारे पिक्स, आणि मग त्याच्यानंतर तो तिला फॉलो करायला लागला, त्याने तिचा पिक घेऊन एका पॉन्ड साईटवरती टाकला चुकीचं, आणि मग तिने ते सगळं बघितलं, मग ती सी पी ऑफिसला गेली, तिने कंप्लेंट रजिस्टर्ड केली. टच छोड, तिचं नशीब चांगलं होतं की ती व्यक्ती पकडलीही गेली, तो माणूस हातीही लागला, आणि मग तेव्हा तिला कळलं की तो तिचा लहानपणीचा मित्र होता, हां, शाळेतलाच, आणि त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि ज्यावेळेस त्याचा फोन पाहायला गेलं की त्याचा फोनमधला पूर्ण इनबॉक्स तिच्याच, म्हणजे सगळं काही तिच्याच फोटोजनी भरलेला होता. सो हा पण अनुभव आहे की रिसेंटलीच आला होता, आणि हे वाईट आहे, अगदी वाईट आहे. म्हणजे मी तर म्हणेल ती स्ट्रॉंग होती म्हणून ती सावरली त्याच्यातून, तिने जसं रिॲक्ट नाही केलं. पण हे याच जागी एखादी हाऊसवाईफ असते किंवा एखादी शांत स्वभावाची मुलगी असते, तिच्यासाठी हे खूप डिफिकल्ट होतं. आणि मुलांनी पण थांबावं
हे, कारण तुम्ही बघितलं असेल हे किती अवघड गोष्ट आहे. तर तुमचा स्टँड या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो, की त्यावेळेला जर तुम्ही स्टँड घेतला आणि योग्य ठिकाणी जाऊन तुम्ही कंप्लेंट केली न घाबरता, तुम्ही सोसायटीला पेरेंट्सला न घाबरता या ठिकाणी कंप्लेंट करणं गरजेचं असतं. तुमच्याही बाबतीत जर असं काही घडलं तर तुम्ही कधीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिरेक्टली तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करू शकता. सो मॅडम, आता माझा पुढचा प्रश्न थोडा फायनान्शियल रिलेटेड आहे. तुमचं बुटीक आहे, तुमच्या बुटीकमध्ये मोस्टली पेमेंट जे आहेत ते कॅशने होतात किंवा कधीकधी नेट बँकिंग किंवा ऑनलाईन होतात. तर असा तुम्हाला काही अनुभव आला आहे का की क्यू आर कोड स्कॅन केला आहे आणि एका काही मार्केटमध्ये बरेच फेक ॲप आहेत की ज्याच्यावरती फक्त टिक मार्क येते की पेमेंट केलं, आकडा टाकायचा, त्या आकड्याचं पेमेंट झाल्याचं नोटिफिकेशन दिसतं, तो मेसेज दाखवतो की पेमेंट झालेलं आहे, पण तुम्हाला पेमेंट मिळत नाही. तर असा काही तुम्हाला अनुभव आला आहे का?
म्हणजे इथे कदाचित आता बाकीची आजची पिढी जी आत्ताची आहे ती नक्कीच मला हसणार आहे. मी गुगल पे, फोनपे, ऑनलाईन बँकिंग, बिल्स भरणे मी काहीच करत नाही ऑनलाईन. बिकॉज ना, ॲज अ सिंगल मदर मला हे थोडंसं अनसेफ, अनसिक्युअर्ड वाटतं. बिकॉज काहीही झालं तरी सोशल आहेस या सगळ्या गोष्टी, आणि कुठलीही आपली इन्फॉर्मेशन, आजकाल आहे ना की आपण कुठेही शॉपिंग करतो आपण आपला ॲड्रेस टाकतो, तो ॲड्रेस दुसरीकडे कुठे आपल्याला शॉपिंग करायचं असेल ते तुम्ही फक्त तुमचं नाव टाका, बाकीचं अपअप येतं. सो ते मी एक्सपिरियन्स केल्यानंतर मी असं ठरवलं होतं की मी ऑनलाईन बँकिंग किंवा मग फोनपे, गुगल पे हे काहीच वापरणार नाही आहे. बिकॉज कुठेतरी मला ते खूप अनसेफ वाटतं. मला असं वाटतं आपण एवढ्या कष्टाने पैसा कमवतो तो इझिली कोणाच्या हातात का द्यावा, किंवा ती इन्फॉर्मेशन का कोणाच्या हाती द्यावी. कदाचित मी थोडंसं मागे जाऊन बोलते असं वाटत असेल, पण मला असं वाटतं की काही गरज नाही आहे. ए टी एम्स आहेत भरपूर सारे, ए टी एम्स आहेत, यू कॅन गो, यू कॅन स्वाईप द कार्ड, तुम्ही ते कॅश काढू शकता, मला देऊ शकता, कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये मी तरी नाही पडत.
अगदी बरोबर आहे. म्हणजे फायनान्शियल आपल्याला थोडी लिटरसी असणं गरजेचं आहे, किंवा आपण त्या गोष्टीचा उपयोग नाही केला म्हणजे काहीतरी लॉस होण्यापेक्षा
वापरलेलं. तेच म्हणेल की उगीचच काहीतरी नुकसान होण्यापेक्षा आधी आपण करत होतो ना, आधी कुठे होतं हे सगळं, काहीच नव्हतं ना. आपण कॅशनेच करायचो सगळ्या गोष्टी. आपण म्हणतो की खूप इझी झालंय, इझी झालंय, इझी झालंय, तेवढंच आपण ॲड्सही बघतोय की तुम्ही सेफ राहा, सेफ राहा. अरे पण जर आपण संधीच दिली नाही तर ते नुकसानही होणार नाही. सो मी तरी बरेच वेळेस सेफ राहण्याचा प्रयत्न करते. मी ऑनलाईन काहीच करत नाही. आणि ठीक आहे, मला कोणी थोडंसं बॅकवर्ड म्हटलं किंवा मला त्याचं नॉलेज नाही म्हटलं तरीही चालेल, पण तो पैसा गेल्यानंतर रडण्यापेक्षा तो माझ्याच हातात आला आणि मी दुसऱ्याला हातानेच दिलेला योग्य असं मला
वाटतं. थोडं आता आपण पॉलिटिकल विषयाकडे जाऊ. पॉलिटिक्स किंवा सध्याची जी काही सोशल ॲक्टिव्हिटीज असतात त्याबद्दल जर महिलांनी काही मत व्यक्त केलं तर त्यांना विशेष वेगळं ट्रोल केलं जातं. म्हणजे कृषी आंदोलन आहे किंवा मग सरकार विरोधात बोलणं असेल, सरकारच्या बाजूने बोलणं असेल, मोस्टली ट्विटरवरती. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे की महिलांनी या विषयावर बोललं पाहिजे की सोसायटीला घाबरून या गोष्टीत नाही पडलं?
ॲज अ सोशल वर्कर मी सांगेल, ट्रॉल करू द्या, काहीही होऊ द्या. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बरोबर आहात, किंवा तुम्हालाही बघा, ॲज अ कॉमन मॅन प्रत्येकाला त्यांचं मत मांडायचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, सो जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही योग्य आहात, तुम्ही जे बोलता आहात ते बरोबर आहे, तर तुम्ही बोललाच पाहिजे. हे बघा, आजकाल असं आहे की गाडीवरही चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही. पण मग याचा अर्थ हे नाही की आपण शांत बसून कुठलाही अत्याचार सहन केला पाहिजे किंवा काय. तुम्हाला वाटतं आहे की काही गोष्टी चुकीच्या होत आहेत, तुम्ही तिथे बोललाच पाहिजे.
अगदी बरोबर आहे. म्हणजे महिलांनी या ठिकाणी स्टँड
घेणं गरजेचं आहे. आणि एका महिलेने स्टँड घेतल्यानंतर जर ती बरोबर असेल, जर ती बरोबर असेल तर बाकीच्या महिलांनी तिला सपोर्ट केलाच पाहिजे. आपण म्हणजे मी तर म्हणेल, आता थोडंसं कदाचित जास्त बोलेल मी, पण मी हे म्हणेल की महिलाच महिलेची दुश्मन आहे. काय होतं, आपण एखादी व्यक्ती पुढे येते हिंमत करून, ती काहीतरी करायचा प्रयत्न करते आणि आपण चार महिला तिला मागे खेचायचा प्रयत्न करतो आणि नंतर आपणच रडतो की अरे आम्ही अबला आहोत. अबला बिबला असं काही नसतं. तुम्ही स्वतःला तेवढा फ्रीडम द्या, योग्य तिथे तो फ्रीडम वापरा, त्याचा गैरउपयोगही करू नका. जर योग्य असेल तर नक्कीच बोला. आणि मी तर म्हणेल की आज मलाही चान्स मिळाला आहे की असं कुठेही योग्य तुम्हाला वाटलं की काहीतरी चुकीचं घडतं आहे पण तुम्ही तिथे बरोबर आहात, तुम्हाला वाटतं आहे लिगली पण सगळ्याच गोष्टींना घेऊन जर तुम्ही प्रामाणिक आहात तर मी नेहमीच पाठीशी असेल.
नक्कीच मॅडम, तुम्ही हे तुमचं खूप अगदी स्ट्रॉंग मत व्यक्त केलेलं आहे. आता आपण थोड्या शेवटच्या पार्टकडे येऊ. तुम्ही आई आहात तर तुमच्या मुलीच्या ज्या वयाच्या मुली असतील किंवा मग मुलंसुद्धा असतील, तर आता ऑनलाईन एज्युकेशनमुळे अगदी लहान वयातच मोबाईल मिळाले आहेत, स्मार्टफोन्स मिळाले आहेत, विथ इंटरनेट मिळाले आहेत, तर अशा पेरेंट्सला तुम्ही काय सजेस्ट कराल?
माझी मुलगी 9 वर्षाची आहे. सो आत्तापर्यंत मी प्रामाणिकपणे सांगेल की हे कोविडच्या आधीपर्यंत गेम्सला सुद्धा तिला फोन अलाउड नव्हता. म्हणजे आणि तिलाही ती सवय नव्हती की कधी गेम्स करायचे. म्हणजे तिच्यासाठी एवढंच होतं की तो फोन होता छोटूसा, तो फोन घ्यायचा, मम्माला कॉल करायचा, मम्माचा कॉल आलेला उचलायचा, एवढंच तिला त्याच्यामध्ये माहिती होतं. आणि मी तिला त्याच्यापुढे म्हणजे माझं असं होतं की बाबा 10वी पास झाले की काय जे हवं ते कर, पण आता काहीच मिळणार नाही. पण आता इतकं कंपल्सन झालं आहे, म्हणजे तुम्हाला ते PDFs पण त्या फोनवरती येतात, त्यांना तो अभ्यास करायला सुद्धा तो PDFच लागतो. आणि जरी आपण म्हणतो की आपण तिथे काही गोष्टी ॲपलॉक करतो, हे करतो ते करतो, पण ज्या वेळेस काही गोष्टी त्या शोधायला गुगलवरती जातात तर काही गोष्टी पॉपअप होत असतात, ते फार चुकीचं आहे. मी तर म्हणेल 2 महिने अभ्यास थांबला, आई वडील आहेत शिकवायला, ट्युशन टीचर्स आहेत जे जवळ बसून शिकवतील, आम्ही आहोत की जे शिकवू शकतो, पण मग ते ऑनलाईन असल्यामुळे काय झालं आहे, डोळे खराब होत आहेत. याच मुलांना डार्क सर्कल्स येत आहेत जे कधीच नव्हते, कधीच नव्हते. आता तिचं असं झालेलं आहे की तिला ती फोनची सवय असते, म्हणजे सकाळी 8 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर ती परत संध्याकाळी 3 तास अभ्यासाला बसते, परत तिथं फोन घेते, मग परत रात्री शांत बसल्यानंतर तिला ते कुठेतरी आठवतं का, अरे आपला फोन कुठे गेला. हे चुकीचं झालं आहे, भयंकर चुकीचं झालं. म्हणजे त्यांना ती सवय लागली, जसं आता आपल्याला नाईलाजाने तो फोन घ्यावा लागतो की काही पोस्ट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल माझा अकाउंट आहे इन्स्टाला, जे मला पोस्ट करावे लागतात तर मला सर्टन टाईम्सला ते पोस्ट करावे लागतात, मला आठवतं. तसं तिला होतं, तिला असं वाटायला लागलं की ते इथंच काम झालेलं आहे. सो हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे मी तर म्हणत माझं बस चाललं असतं तर मी नसतं, म्हणजे अगदी एका वर्षाने काहीच फरक पडत नाही. तुम्ही पुस्तकातून तुमच्या मुलाला शिकवू शकता, तिथे त्यांचा अभ्यास घेऊ शकतात, ते तुम्ही करू शकतात, पण ते ऑनलाईन कंटिन्यू तुमचे मुले आहेत आणि ते कंटिन्यू त्यांच्या डोळ्यांना हार्म होत आहे, त्या रेजमुळे त्यांच्या बॉडीला हार्म होत आहे, खूप साईड इफेक्ट्स आहे. मी तर याच्या फेवरमध्ये नाही आहे.
बरोबर आहे. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनमुळे मुलांमध्ये सोशल ॲडिक्शन वाढणार आहे किंवा मग त्याचा नक्कीच काहीतरी दुरुपयोग होऊ शकतो, तर पालकांनीसुद्धा या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. तर आपला शेवटचा पार्ट जो आहे तो आहे आपला #ExposeHimOrExposeHer. तर आमची एक मूव्हमेंट आहे की एक्सपोज हिम ऑर एक्सपोज हर. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला कुठल्या अननोन पर्सनकडून मेसेज येतो किंवा अगदी नोन पर्सनकडूनही मेसेज येतो जो तुमच्याशी रिअल लाईफमध्ये वेगळा वागतो आणि सोशल मीडियावर वेगळा वागतो. कदाचित तो हाय हॅलोवरून जेवलिकावरून डिरेक्टली आय लव्ह यूपर्यंत जातो किंवा कदाचित काही व्हल्गर अश्लील फोटो पाठवतो. अशा वेळेला मोस्टली महिला काय करतात की इग्नोर करतात, ब्लॉक करतात. तर #ExposeHim ही जी आपली मुव्हमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हालाच असं कुठला स्क्रीनशॉट आला किंवा मग असा काही मेसेज आला तर तो पूर्ण स्क्रीनशॉट चॅटसहित नावासहित तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर टाकू शकता #ExposeHim आणि #IAmCyberSakshar, ज्यामुळे काय होईल की लोकांना कळेल की ही व्यक्ती कशी आहे आणि ही व्यक्ती महिलांसोबत कशी वागते. सो तुम्ही जर तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आला कधी किंवा तुमच्या ओळखीत जरी आला तरी तुम्ही असा
नक्की नक्की नक्कीच सांगेल, मी शेअर करायला नक्कीच सांगेल, कारण की एकीने सफर केलं आहे, ॲटलिस्ट ते दाखवल्यामुळे बाकीच्या सफर नाही करणार
आणि एक भीती निर्माण होईल अशा लोकांमध्ये.
एक्झॅक्टली. आणि याला ते म्हणतो ना, याला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. आजकाल इतके बिनधास्त झालेत ना, त्यांना नंतर काय होणार आहे याची भीतीच नाही. आजकाल सगळं इन्स्टंट झालंय ना, तसं झालंय, इन्स्टंट प्रेम होतं, इन्स्टंट लग्न करतात, इन्स्टंट डिवोर्स घेतात,
इन्स्टंट
म्हणजे मी सुद्धा सिंगल मदर आहे, पण आमचा काळ वेगळा होता किंवा माझ्यासोबत झालं किंवा जे झालं ते सगळं खूप वेगळं होतं. पण मी एक काउन्सिलर सुद्धा आहे, सो माझ्याकडे जेवढे पेशंट्स येतात त्याच्यामध्ये 70% असे आहेत की त्यांचं लग्न होऊन 7 महिने झालेले आहेत आणि डिवोर्सला रेडी आहेत, आणि शिल्लक कारणं असतात. सो आजकाल ते इन्स्टंट जे झालं आहे ना ते इन्स्टंट काढलं पाहिजे. म्हणजे आपल्या आई पप्पाने जो संसार केला आहे, आजोबा आजीने संसार केला आहे, त्यांचं असं होतं माहिती आहे कामकार की तुटलेली गोष्ट ना ते लोक जोडायचे, ते लोक नवीन नाही घ्यायचे. तसं आजकाल नात्यांचं करून ठेवलं आहे आजकालच्या पिढीने की नाही काही पटलं डिवॉर्स, नाही काही पटलं ब्रेकअप, पेशन्स नाही राहिले. सो हे जे इन्स्टंट झालेत ना सगळ्या गोष्टी त्या बंद झाल्या पाहिजे.
थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आज आला. तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागात. आज तुम्हाला या विषयावर कळलेलं असेलच, तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करू शकता. धन्यवाद.